चीनी मंडी .com पॉडकास्ट।
सरकारची योजना 13.5 रुपये अनुदानित दरानं साखर। देशभरातील जवळजवळ 18.8 दशलक्ष गरीब कुटुंबांना गोड भेट देण्यासाठी केंद्र सरकारनं 13.5 रुपये अनुदानित दरानं प्रति कुटुंब 1 किलो साखर देण्याची योजना केली आहे। सध्या देशभरात अंत्योदय कुटुंबांना सबसिडीकृत साखर दिली जाते आणि नवीन योजना मंजूर झाल्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सबसिडी मिळणाऱ्या सर्व कुटुंबांना समाविष्ट केलं जाईल आणि नवीन योजना मंजूर झाल्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सबसिडी मिळणाऱ्या सर्व कुटुंबांना समाविष्ट केलं जाईल। या सबसिडीसाठी सरकारला 4,700 कोटी रुपये खर्च होईल आणि सरकार ते सहन करेल। सरकारी अधिकारी म्हणाले की ही योजना तयार आहे आणि लवकरच ती कॅबिनेट समोर ठेवली जाईल। एका अधिकाऱ्यानं सांगितलं की ही योजना सध्याच्या दरापेक्षा स्वस्त दरानं साखर पुरवेल आणि अतिरिक्त साखरेची समस्या थोड्या प्रमाणात सोडवली जाऊ शकते। या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांना भाग घेण्याची गरज आहे। केंद्र फक्त आर्थिक सहाय्य देऊ शकेल, परंतु वितरण PDS आउटलेटद्वारे करता येईल, जे राज्यांच्या नियंत्रणाखाली आहे।